नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्लीतील भगवान महावीर वनस्थली पार्क इथं वृक्षारोपण केलं. एक पेड माके नाम उपक्रमाअंतर्गत मोदी यांनी अरवली ग्रीन वॉल प्रकल्पाचा एक भाग म्हणून हे रोप लावलं. आजचं वृक्षारोपण अरवली पर्वतरांगांच्या 700 किलोमीटरच्या भागात वनीकरण करण्याचं उद्दिष्ट असलेल्या अरवली ग्रीन वॉल प्रकल्पाचा भाग आहे. याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी दिल्ली सरकारच्या शाश्वत वाहतूक उपक्रमाअंतर्गत 200 इलेक्ट्रिक बसना हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय निवासस्थानी आज सिंदूरचं रोपटं लावलं. 1971च्या युद्धात साहस आणि पराक्रमाचं अद्भूत उदाहरण देशासमोर ठेवलेल्या कच्छ इथल्या वीरांगना माता भगिनींनी नुकतीच पंतप्रधानांची भेट घेऊन सिंदूरचं हे रोप त्यांना भेट म्हणून दिलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भामला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं वातावरण बदलाच्या जनजागृतीसाठी जागतिक प्रचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू सिंगल यूज प्लास्टिक आहे. याचा वापर थांबवणं म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठीचा सकारात्मक निर्णय असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्य सरकारच्या 10 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचं त्यांनी आवाहन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2030 पर्यंतच्या नेट झिरो संकल्पनेच्या दिशेनं महाराष्ट्र ठोस पावलं उचलत असून 2026 पर्यंत कृषी क्षेत्रासाठी लागणारी 16,000 मेगावॅट ऊर्जा सौर ऊर्जेच्या माध्यमातून देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं आज लोकार्पण करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत इगतपुरी ते आमणे 76 किलोमीटरच्या टप्प्याचं लोकार्पण आज होणार आहे. यामुळे आज संपूर्ण 701 किलोमीटर लांबीचा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. गंगा दशहराच्या अभिजित मुहूर्तावर प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्येत आज राम दरबारसह 8 मंदिरांमध्ये राजा राम आणि अन्य देवी देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आली. अयोध्येच्या प्रमुख मंदिरात असलेल्या राम दरबारच्या गर्भगृहात आज श्रीराम राजा, माता जानकी, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमानांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोग आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या 6 तारखेला मुंबई विद्यापीठात विकास 2025 या अखिल भारतीय विभागवार एक दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिक्षण आणि उद्योग क्षेत्रांमध्ये अधिक सशक्त समन्वय साधणं आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशानं ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. मंत्री, शिक्षणतज्ञ या परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत. या पश्चिम विभागीय विकास 2025 परिषदेत महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात इथून सुमारे 500 मान्यवर सहभागी होणार आहेत. देशभरात कोविडग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून ही रुग्णसंख्या 4,866 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 564 कोविड रुग्ण आढळले तर 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातल्या 3 तर दिल्ली आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 2 रुग्णांचा समावेश आहे. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशानं राज्यभरात राबवण्यात येणारं आदिशक्ती अभियान यशस्वी करण्यासाठी 15 दिवसात ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. आदिशक्ती अभियान आणि आदिशक्ती पुरस्कारांसंदर्भात मुंबईत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. या अभियानाअंतर्गत महिलांच्या समस्या निवारणासाठी गाव, तालुका आणि राज्यस्तरावर विविध समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजारमधल्या मातृस्मृती वनमंदिरात आज 1,400 वृक्षांची लागवड करण्यात आली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10